chinimandi.com podcast.
विजय डेली शुगर मार्केट अपडेट. आज गुरुवार 18 फेब्रुवारी 2021. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता. रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,015 रुपये ते 3,075 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,070 रुपये ते 3,210 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध् ये 33 साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,160 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,210 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,230 रुपये होता, तर गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,121 रुपये आणि 33 साखरेचा व्यापार 3,141 रुपये होता. तमिळनाडूमध् ये 33 साखरेचा व्यापार 3,190 रुपये ते 3,280 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,300 रुपये होता. हे सर्व दर GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट $467.20 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 17.18 सेंट्स होते. करन्सी अँड कम्युनिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.561 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रिअलचा व्यापार 5.40.50 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 4,472 रुपये. क्रूड WTI $61.56 होते. इक्विटी. सेन्सेक्स 379.14 अंकांनी खाली येऊन 51,324.69 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 89.95 अंकांनी खाली येऊन 15,118.95 अंकावर बंद झाला.